शास्त्री अध्याय 3 इस्रायल लुकास कनान देशातील लढायांचा अनुभव नव्हता. त्यांची परीक्षा पाहण्यासाठी परमेश्वराने काही राष्ट्रे देशात राहू दिली. इस्रायलाच्या नव्या पिढींना, ज्यांना पूर्वी त्या लढायांविषयी काहीच माहीत नव्हते, त्यांना तिचे शिक्षण मिळावे म्हणून परमेश्वराने जी राष्ट्रे राहू दिली तीही पलिष्ठ्यांचे 5 सरदार आणि सर्व कनानी, सिदोनी आणि बाल हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या घाटापर्यंत लबानोन डोंगरात राहणारे हिव्वी. इस्रायलाच्या पूर्वजांना मोशेद्वारे दिलेल्या आज्ञा ते पाळतात की नाही याची परीक्षा पहावी म्हणून परमेश्वराने त्यांना मागे ठेवले होते. अशा प्रकारे इस्रायल लोक कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबुसी यांच्यामध्ये राहू लागले. त्यांनी त्यांच्या मुली आपणास स्त्रिया करून घेतल्या व आपल्या मुली त्यांच्या मुलांना दिल्या आणि त्यांच्या देवांची सेवा केली. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले. आपला देव परमेश्वर ह्याला ते विसरले आणि बाल व अशेरा मूर्तींची उपासना करू लागले. म्हणून इस्रायलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याने त्यांना अराम नहराईम राजा कुशन रिशाथईम याच्या हाती विकत दिले आणि इस्रायल लोकांनी 8 वर्षेपर्यंत कुशन रिशाथईम याची सेवा केली. इस्रायल लोकांनी परमेश्वराजवळ मोठ्याने आरोही केली तेव्हा परमेश्वराने त्यांच्यासाठी कालेबचा धाकटा भाऊ कनाज याचा मुलगा अथनियेल ह्याला इस्रायल लोकांच्या मदतीला उभे केले आणि त्यांनी त्यांची सुटका केली. त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व त्याने इस्रायलाचा न्याय केला. तो लढाईला निघाला तेव्हा परमेश्वराने अरामाचा राजा कुशन रिशाथईम याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले. त्यानंतर 40 वर्षे देशाला शांतता लाभली. मग कनाजाचा मुलगा अथनियेल मृत्यू पावला. पुन्हा इस्रायल लोकांनी देवाच्या दृष्टीने वाईट ते करून आज्ञा मोडली आणि त्यांनी काय केले ते त्याने पाहिले. म्हणून परमेश्वराने मवाबाचा राजा एग्लोन याला इस्रायलावर सबळ केले कारण इस्रायलांनी जे वाईट ते केले होते हे या प्रकारे परमेश्वराने ते पाहिले होते. तेव्हा एग्लोन राजाने अम्मोनी व अमालिकी यांना आपल्या बरोबर घेऊन त्यांच्यावर चाल केली आणि इस्रायलांना पराभूत करून खजुरीचे नगर ताब्यात घेतले. इस्रायल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन याची 18 वर्षे सेवा केली. परंतु इस्रायल लोकांनी देवाकडे मोठ्याने आरोही केली तेव्हा परमेश्वराने गेराचा मुलगा एहूद ह्याला त्यांच्या मदतीला उभ्या केला. तो बन्यामिनी असून डावखुरा होता. त्याच्या हाती इस्रायल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्याला भेट पाठवली. एहूदाने हातभर लांब दुधारी तलवार आपल्यासाठी बनवून आपल्या कपड्याखाली उजव्या बाजूला लटकवली. त्याने मवाबाचा राजा एग्लोन ह्याच्या पुढे भेट सादर केली. एग्लोन हा फार लठ्ठ होता. भेट दिल्यानंतर त्याने भेट घेऊन आलेल्या लोकास त्याने निरोप दिला पण गिलगालाजवळील कोरीव मूर्तीपर्यंत गेल्यावर एहूद स्वतः परत मागे येऊन तो म्हणाला, महाराज मला आपल्याला काही गुप्त गोष्ट सांगायची आहे. राजा म्हणाला, गप्प रहा. तेव्हा त्याच्याजवळ उभे असलेले सगळे लोक बाहेर गेले. एहूद त्याच्याजवळ आला त्यावेळी तो हवेशीर माडीवर एकटा बसला होता. एहूद म्हणाला, मी आपणासाठी देवाचा संदेश आणला आहे. तेव्हा तो आसनावरून उठला. मग यहुदाने आपल्या डाव्या हाताने उजव्या मांडीवरील तलवार काढून राजाच्या पोटात खुपसली. पात्याबरोबर मुठही आत गेली आणि चरबीत ऋतून बसली. त्याने त्याच्या पोटातून तलवार काढली नाही, त्याचे टोक पाठीतून बाहेर निघाली होती. मग द्वार मंडपाच्या बाहेर येऊन वर जाऊन यहुदाने माडीचे दरवाजे कुलूप लावून बंद केले. तो निघून गेल्यावर त्याचे दास येऊन पाहतात तो माडीचे दरवाजे बंद असल्याचे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना वाटले की तो आपल्या हवेशीर खोलीच्या संडासात गेला असेल. त्यांना मोठी काळजी वाटू लागली. आपण कर्तव्यात दुर्लक्ष करीत आहोत असे त्यांना वाटले. तो माडीचे दरवाजे उघडीत नाही असे पाहून त्यांनी किल्ली घेऊन ते उघडले आणि पाहता तर त्यांचा स्वामी मरून भूमीवर पडला होता. सेवक तर आश्चर्य करीत काय करावे वाट पाहत होते. तोपर्यंत यहूद निसटून पळून कोरीव मूर्तींच्या जागेच्या पलीकडे सईर येथे जाऊन पोहोचला. तेथे गेल्यावर त्याने इफ्रामाच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले. तेव्हा त्याच्याबरोबर इस्रायल लोक डोंगराळ प्रदेशातून उतरले आणि तो त्यांच्या पुढे चालला. तो त्यांना म्हणाला, माझ्या पाठोपाठ या, कारण परमेश्वराने तुमचे मवाबी शत्रू तुमच्या हाती दिले आहेत. तेव्हा त्यांनी त्याच्या पाठोपाठ जाऊन मवाब देशाजवळचे यार्देनेचे उतार रोखून धरले आणि कोणालाही पार जाऊ दिले नाही. त्यावेळी त्यांनी मवाब्यांचे सुमारे 10,000 लोक मारले. ते सर्व धिप्पाड व शूरवीर होते. त्यांच्यातला कोणीही बचावला नाही. अशा प्रकारे मवाब त्या दिवशी इस्रायलाच्या सत्तेखाली आला. यानंतर देशाला 80 वर्षे विसावा मिळाला. यहुदानंतर अनाथाचा मुलगा शमगार न्यायाधीश झाला. त्याने 600 पलिष्ट्यांना बैलाच्या पराणीने जीवे मारले. अशा प्रकारे त्यानेही इस्रायलाची संकटातून सुटका केली.